नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. पयल्या टप्प्याच्या वेंचणुके खातीर अस्तंत बंगालातल्या कुचबिहार संसदीय मतदारसंघात खूप उत्सुकता आसा. 19 एप्रिलाक स्वतंत्र आणि निष्पक्ष वेंचणूक जावपा खातीर वेंचणूक आयोग गरजेची सगळी व्यवस्था करता. कुचबिहार संसदीय मतदारसंघातले लोक 19 एप्रिलाक पयल्या टप्प्याचे वेंचणुके खाला मतदान करतले. या मतदारसंघात 19 लाखापरस चड मतदार आसात, जाल्यार 85 वर्सा वयल्या मतदारांची संख्या 10 हजारापरस चड आसा. पुलीस आणि हेर वेगवेगळ्यो सरकारी एजन्सी बेकायदेशीर रोख रक्कम सोरो आदी जप्त करतात. वेंचणूक आयोगान पयलेच खेपे मतदार करप्यांक प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिवपाक सुरू केला, ज्याका लागून त्या दिसा चडात चड लोक मतदान करपा खातीर मुखार येतले. पयल्या टप्प्यातल्या वेंचणुके खातीर पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत 16 ते 20 एप्रिल दरम्यान कुचबिहार, अलीपूरद्वार आणि जलपायगुडी जिल्ह्यात शाळा 5 दीस बंद असतल्यो. मतदारांक बोलवपा खातीर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी प्रचार आणि भौशीक बसका सुरू केल्यात. भाजपा कार्यकर्त्यांची उमेद पळोवन विरोधी फुडाऱ्यांक थंडी खाता, असे भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणले. सगळे पोरणे मतदान विक्रम मोडपा खातीर संकल्प करून काम करचे, असे तांणी कार्यकर्त्यांक आवाहन केले. आज नमो एपावरवी डिजिटल रॅलीक संबोधित करताना मोदी उलयताले. मतदान कार्यकर्तो हो भाजपाचो चेहरो आशिल्ल्यान आपल्या भोवतणच्या घडणुकांची जाणविकाय आसपाक जाय, असे तांणी सांगले. दरेका बुथाचेर विक्रमी जैत नोंद करपा खातीर बूथ पावण्यार योग्य आणि सर्वोत्तम तयारी सुनिश्चित करपाक प्रधानमंत्र्यांनी सांगले. उत्तर प्रदेश वेंचणुकेच्या 3र्या टप्प्याखातीर जाल्ले डिजिटल रॅलीत संबल, बदाऊन, बरेली, आओनला, एटा, हातरस, आग्रा, फतेहपूर सिक्री, फिरोजाबाद आणि मैनपुरी लोकसभा मतदारसंघातल्या 22648 बुथाचे कार्यकर्ते डिजिटल रॅलीत सहभागी झाले. यावेळार मोदी हांणी काय बूथ अध्यक्षाकडेनूय संवाद साधलो. उत्तर प्रदेश भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फाटल्या 10 वर्सात देशातल्या राजकीय तज्ञांक चुकीचे सिद्ध केले, असे प्रधानमंत्री उलयले, अशी माहिती आकाशवाणीच्या खबराकारान दिल्या. लोकसभा वेंचणूक असू वा विधानसभा वेंचणूक असू, आमच्या मेहनतीन नवनवीन विक्रम साध्य जातात, असे तांणी सांगले. भाजपाचे आदर्श आणि संस्कृतीनूच न्हय तर त्यांच्या नम्रतेन मतदारांक प्रभावित करचे, असे सगळ्या बूथ पावण्यावेल्या कार्यकर्त्यांक मोदी हांणी आवाहन केले. तांचे काम वा वागणुकेन कोणाक दुखोवचे न्ही हाची जतनाय घेवपाक तांणी सांगले. वखदांच्या दरांत चड प्रमाणात वाढ झाल्या असो दावो करपी प्रसारमाध्यमांचे अहवाल फटीचे आणि चुकीचे असतात, असे सरकारान सांगला. केंद्रीय भलायकी मंत्रालयान सांगले की 500 परस चड वखदांचो दर वाढटलो असो दावो ते अहवाल करता. हे अहवाल फटी, चुकीचे आणि दुर्भावनापूर्ण असतात. वखदा खात्याखाला राष्ट्रीय वखदा किंमत प्राधिकरण दर वर्षा ठोक दर निर्देशकांच्या आधाराचेर अनुसूचित वखदांच्या मर्यादा दरात सुधारणा करता. 782 वखदांच्या प्रचलित मर्यादा दरात बदल जावचो ना, जाल्यार 54 वखदांच्या दरात 1 पैशांची ल्हानशी वाढ जातली, असे मंत्रालयान सांगला. आयपीएलात आयज दिल्ली कॅपिटल्स कोलकाता नायट रायडर्सा आड खेळटले. विशाखापट्टणमातल्या राजशेखरा रेड्डी क्रिकेट स्टेडियमाचेर सांजेच्या 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. बेंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमाचेर काल राती लखनौ सुपर जायंट्सान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूक 28 धावड्यांनी हारायले. कायदो आणि सुव्यवस्थेचो नियाळ घेवपा खातीर आणि बेकायदेशीर कारवायो आणि जप्ती रोखपा खातीर वेंचणूक आयोग राज्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थाकडेन बसका घेता. आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय शिमेचेर खर सतर्कताये संबंधित पावलांचो हे बसकेत नियाळ जातलो. काल वेंचणूक आयोगान येवपी लोकसभा आणि विधानसभा वेंचणुकेत समतल राखपा खातीर महत्वपूर्ण अभिप्राय आणि जागरूक निरीक्षणा खातीर 6 राज्यांनी खाशेले निरीक्षक नेमले. अस्तंत बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार ही 7 कोटी परस चड लोकसंख्या आशिल्ली राज्यां असून आंध्र प्रदेश आणि ओडिशा हांगा एकाच वेळार विधानसभा वेंचणूक जातली. वेंचणुकेच्या पैशांच्या शक्तीर नियंत्रण दवरपा खातीर आणि सध्याच्या वेंचणुकेच्या खर्चाचेर देखरेख मजबूत करपा खातीर आयोगान आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि ओडिशा हांगा खाशेले खर्च निरीक्षक नेमल्यात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.